नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भावनगर हांगा समुद्र सी समृद्धी कार्यक्रमांत 34,200 कोटी रुपयांपेक्षा चड किमतीच्या खुबशा विकास प्रकल्पांचे उक्तावण केले आनी बुनयाद घाली. ह्या प्रकल्पां मदीं 7,800 कोटी रुपया परस चड किमतीचे व्हड दर्या प्रकल्प आसपावतात. प्रधानमंत्र्यांनी बंदर आनी जहाज बांदणी मंत्रालयाची 66,000 कोटी रुपयांची 21 समजिकायेची कबलात व्हर्च्युअल पद्दतीन समर्पित केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आत्मनिर्भर भारताच्या वाटचाली विशीं सांगले.
भारत आज विश्व बंधु की भावना से आगे बढ़ रहा है. दूसरे देशों पर हमारी निर्भरता यही हमारा सबसे बड़ा दुश्मन है और हमें मिलकर भारत के दुश्मन को निर्भरता वाले दुश्मन को हराना ही होगा. दुनिया की सबसे बड़ी आबादी वाले देश को आत्मनिर्भर बनना ही होगा.
विशाल INS विक्रांत भारतातच तयार झाला. इतलेच न्हय तर ताका लागपी स्टील भारतातलेच, ह्या कंपनीक लागपी पुराय सुविधा आणि राजनैतिक आधार असतलो असे प्रधानमंत्र्यांनी म्हणले.
इतना विशाल INS विक्रांत भी भारत में ही बना है. इसे बनाने के लिए जो हाई क्वालिटी स्टील लगी वो भी भारत में बनी थी. जिस राजनीतिक इच्छा शक्ति की जरूरत है उसका भरोसा मैं आज देशवासियों को दे रहा हूं. बैंकों से लोन मिलने में आसानी होगी. इंफ्रास्ट्रक्चर फाइनेंसिंग के जितने भी और लाभ होते हैं वो सारे के सारे इन जहाज बनाने वाली कंपनियों को भी मिलेंगे.
अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनीचो पहिलो भाग 2027 मेरेन कार्यान्वित जातलो असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. नवी मुंबईतल्या घणसोली आणि शिवफाटा बोगद्याच्या कामाच्या सुरुवाती उपरांत माध्यमाकडे उलयताना तांणी माहिती दिली की प्रकल्पाचो ठाणे विभाग 2028 मेरेन पुराय जातलो. त्या उपरांत मुखावेल्या वर्सा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मेरेन विभाग सुरू जातलो. एकदा पुराय जाले उपरांत ही बुलेट ट्रेन अहमदाबाद आणि मुंबई मजगतीचो प्रवास वेळ 2:07 वरां मेरेन कमी जातलो आणि या मार्गावेल्यान मुखेल आर्थिक केंद्रांक जोडटले असे तांणी सांगले.
मुंबई अहमदाबाद प्रोजेक्ट में 320 किलोमीटर का ब्रिज का पोर्शन कंप्लीट हो गया है. इस प्रोजेक्ट के बनने से मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन में माननीय प्रधानमंत्री जी का जो संकल्प है उससे मुंबई से अहमदाबाद की यात्रा हम सब के लिए कंफर्टेबल 2 घंटे 7 मिनट की यात्रा हो जाएगी.
सेवा पखवाड़ा वेळार गुजरात शहरात आयोजित ब्लड डोनेशन अभियान अंतर्गत 1,00,000 लोकांनी रक्तदान केले आणि हेर राज्यांनी सफाई अभियान भलायकी शिबिरां अशो कार्यावळ घडून हाडल्यो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला.
सेवा पखवाड़े के दौरान सैकड़ो जगह पर ब्लड डोनेशन कैंप लगे और इनमें 1,00,000 लोग अब तक ब्लड डोनेट कर चुके हैं. ये सिर्फ मुझे जो गुजरात की जानकारी मिली वो बता रहा हूं मैं. अनेक शहरों में सफाई अभियान चलाए गए. राज्य में 30,000 से ज्यादा जगह पर हेल्थ कैंप लगाए हैं जहां लोगों को जांच और उपचार की मदद की जा रही है. खास करके महिलाओं के स्वास्थ्य को केंद्र में रखा गया है.
कर रचना सुलभ करपाक आणि नागरिकावेलो आर्थिक भार कमी करपाक एक इतिहासिक पाऊल म्हणून नेक्स्ट जेन GST सुधारणावरवी नवीन कर दर सोमारसान लागू करतले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी म्हळां की देशातल्या नागरिकांच्या हिता खातीर GST स्लॅबात सुधारणा केल्या. GST उणो जाल्ल्यान ह्या महिन्याच्या 22 तारखे सावन लोकांक सामकेच उण्या दरात माल विकते घेवपाक मेळटले अशी माहिती ताणी दिली. 375 वस्तूंचे GST दर उणे केल्यात. हाका लागून लोकांक सण मनोवपाक मजत जातली अशें ताणी म्हळां. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आनी साक्षरता विभागान आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिसा निमतान पुराय भारतात सगळ्या शाळांक चलो जीते हैं हो चित्रपट दाखोवपाचे निर्देश दिल्यात. आशिया कप क्रिकेटात काल राती अबुधाबीत शेख झायद स्टेडियमार जाल्ल्या गट अ च्या निमण्या खेळात भारतान ओमानाचो 21 धावणांनी पराभव केलो. पहिली फलंदाजी करताना भारतान 20 षटकात 8 गडे वगडावन 188 धावण्यो केल्यो. भारतीय हवामान खात्यान फुडले 3 दीस अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा हांगा काही सुवातींनी हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास दिला. या महिन्याच्या 25 तारखे मेरेन मध्य आणि दक्षिण भारतात आणि काय सुवातींनी पाऊस पडपाची शक्यता असा. तर फाल्यां मेरेन अंडमान आणि निकोबार जुवे, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, छत्तीसगड, उदेंत राजस्थान, गुजरात, झारखंड, महाराष्ट्र हांगाय बी गडगड मारून पाऊस पडपाचो अदमास असा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 वरां 40 मिनटांचेर. नमस्कार.